So we're Buddhists and we chant Buddhang Saranang Gacchami.
तर आपण बौद्ध आहोत आणि आपण बुद्धं शरणं गच्छामि याचं पठन करत असतो.
All over the world there are people chanting Buddhang Saranang Gacchami.
आणि पूर्ण जगामध्ये लोक बुद्धं शरणं गच्छामि म्हणत असतात.
Small differences in some countries the tune is different. Some countries they go Buddhang Saranang Gacchami. That's what they do in New Zealand.
तर लोकांचा जे त्याच्यात सूर असतो तो वेगवेगळा असतो. आता त्यांनी म्हणून दाखवलं तसं न्यूझीलंड मध्ये ते बोलतात.
He's not going to try and imitate the New Zealand.
मी काही न्यूझीलंडची नकल करणार नाही.
It was a test to see if he would do it. But anyway, the feeling is the same.
पण काही असो भावना त्या मागची सारखी असते.
But of course, just chanting the words doesn't make us a good person.
पण फक्त शब्दांचे उच्चारण केल्यामुळे आपण काही चांगला व्यक्ती बनत नाही.
We have to know what the Buddha is, what the Dhamma is, and what the Sangha is.
आपल्याला हे जाणणं खूप महत्त्वाचं आहे की बुद्ध कोण होते, धम्म काय आहे आणि संघ काय.
And we have to know what is meant by going for refuge to the Buddha.
आणि बुद्धाला शरण जाण्याचा अर्थ काय होतो हे पण आपल्याला समजलं पाहिजे.
What is meant by going for refuge to the Dhamma?
आणि धम्माला शरण जाण्याचा अर्थ काय आहे हे पण आपल्याला कळलं पाहिजे.
What's meant by going for refuge to the Sangha?
आणि संघाला शरण जाण्याचा अर्थ काय हे पण आपल्याला समजलं पाहिजे.
This is a very practical matter.
आणि हे खूपच व्यावहारिक असा मुद्दा आहे.
And it's also very important.
आणि त्यासोबत एक खूप महत्त्वपूर्ण पण आहे.
So that's what this talk is about.
आणि आजचं प्रवचन याच विषयावर असेल.
Now when we say refuge, we're thinking of something that we're very attracted towards in terms of happiness and security.
आणि जेव्हा आपण शरण म्हणतो तेव्हा आपण अशा कुठल्यातरी स्थानाबद्दल कुठल्यातरी गोष्टीबद्दल विचार करत असतो की तिथे आपण गेलं तर आपल्याला सुख मिळेल, आनंद मिळेल.
A refuge is not only attractive because it provides freedom and happiness, it also takes us away from unhappiness and fear.
तर जे काही आपलं शरणस्थान असते ते आपल्याला फक्त आनंद आणि स्वतंत्रता देत नाही तर आपल्या मनामधली जी भीती असते, दुःख असते, त्या दुःखापासून पण आपली मुक्ती करते.
And of course we are all human beings, you and me, and we've all got certain weaknesses.
आणि आपण सर्व मनुष्य आहोत, मी मनुष्य आहे, तुम्ही मनुष्य प्राणी आहात आणि आपल्या सर्वांच्या काही ना काही कमजोरी असतात.
We're Buddhists, but we're not yet Buddhas.
आपण बौद्ध आहोत पण अजूनही बुद्ध झालेलो नाही.
And because of our weaknesses, very often we look for refuge in the wrong places.
आणि आपल्यामध्ये ज्या काही उणीव आहेत त्यामुळे आपण चुकीच्या ठिकाणी शरण शोधत असतो.
So in Buddhism they talk about false refuges and also true refuges.
तर बुद्ध धर्मामध्ये चुकीचे शरणस्थान आणि योग्य शरणस्थान याबद्दल सांगितलं जातं.
I'll give you an example of a false refuge.
तर आता चुकीचे शरण जे आहे त्याचं मी एक उदाहरण देणार आहे.
सिगरेट स्मोकिंग.
तर जसं सिगरेट ओढणं.
For a few moments it seems to give us all the happiness that we want.
काही क्षणासाठी आपल्याला वाटतं की जे काही मला सुख पाहिजे होतं, आनंद पाहिजे होतं ते सिगरेटच्या ओढल्याने मिळतं.
But it's really a false refuge.
पण खऱ्या अर्थानं तर चुकीचं शरणस्थान आहे.
I think you know why it's a false refuge. The happiness doesn't last.
आणि तुम्हाला समजलं असेल की ते चुकीचं शरणस्थान का आहे, कारण त्याचा आनंद जो आहे तो कायम टिकत नाही.
It doesn't make our mind confident.
त्यामुळे आपल्या मनामध्ये काही आत्मविश्वास निर्माण होत नाही.
Now this is just one example, but there are hundreds of false refuges that we all go to.
तर त्याचा हे फक्त एक उदाहरण आहे पण आपण अशा शेकडो चुकीच्या गोष्टींना शरण जात असतो.
But the true refuges, the Buddha, the Dhamma and the Sangha.
पण जे सच्चे शरणगमन आहे ते आहे शरणस्थान आहे ते आहे बुद्ध, धम्म आणि संघ.
These are true refuges because they're always reliable.
ते म्हणजे खरंच शरण स्थान आहे कारण ते त्यांच्यावर आपण पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो.
Now the Buddha used to criticize some of the false refuges that were common in his own day.
आता बुद्ध काळामध्ये जे काही चुकीचे शरणस्थान होते त्यांचे बुद्ध आलोचना करायचे.
In fact, the Buddha was a bit like Baba Sahab. He criticized quite a lot of things in society.
आता बुद्ध हे बाबासाहेबांसारखे होते समाजामध्ये ज्या काही चुकीच्या गोष्टी असायच्या त्यांची ते निंदा करायचे.
But I'm just going to talk about two false refuges that the Buddha spoke of.
आणि मी बुद्धांनी जे दोन चुकीचे शरणस्थान सांगितले ते सांगणार आहे.
The first false refuge was thinking that there are some gods that you can pray to and that they will give you some favors directly.
आणि पहिला जे चुकीचं शरणस्थान आपण शोधत असतो ते आहे की आपण कुठेतरी देव आहे, देवी देवता आहे, ईश्वर आहे आणि ते आपल्याला काहीतरी देणार असं आपण शोधत असतो.
Now the Buddha understood existence, he understood life much more deeply than most people.
आणि बुद्धाने आपल्या सर्वांपेक्षा खूप सखोलपणे जीवनाचं जे सत्य आहे ते जाणलं होतं.
And he said, worshipping these gods, it's a complete and utter waste of time.
आणि बुद्ध म्हणायचे की अशा देवी देवतांच्या पूजा करणं हे म्हणजे पूर्णपणे मूर्खपणाचं आहे आणि वेळेची वेळ वाया घालवणं
आहे. Worshipping them, they won't help you pass your exams.
कारण देवांची जर आपण पूजा केली तर आपली परीक्षा पास करण्यासाठी ते आपल्याला मदत करणार नाही.
They won't give you a son for your family.
आणि आपल्याला काही त्यामुळे पुत्र लाभ होणार नाही.
They won't put money in your pockets.
त्यामुळे आपल्या खिशामध्ये पैसे पण येणार नाही.
It's a false refuge because you think by doing this somehow you're getting something good.
हे यासाठी चुकीचं शरणस्थान आहे कारण आपल्याला आपण असं विचार करत असतो की देवांची जर मी आराधना केली पूजा केली तर मला काहीतरी चांगलं मिळेल.
But of course as Buddhists what we still do puja.
आता बौद्ध आपण आहोत तर आपणही पूजा करीत असतो.
But our puja is quite different.
पण आपली पूजा ही अगदी वेगळी आहे.
When we bow to the Buddha, we're not praying to a god, we're remembering a human being.
जेव्हा आपण बुद्धाला वंदन करतो तेव्हा आपण देवाला वंदन करत नाही तर आपण एका मनुष्याला वंदन करतो.
It's the same when we bow to Baba Sahab.
जसं आपण बाबासाहेबांना वंदन करतो तसंच ते आहे.
This is very good for us.
आणि हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे.
It means that we're thinking about the qualities of the Buddha, the qualities of Baba Sahab.
तर यावेळेस आपण बुद्धाचे जे सद्गुण आहेत बाबासाहेबांचे जे सद्गुण आहेत त्यांचे स्मरण करत असतो.
So it's inspiring.
आणि त्यामुळे आपल्याला खूप प्रेरणा मिळत असते.
And if we can really think about this, we will feel reverence.
आणि जेव्हा आपण असा याबद्दल विचार करतो आपल्या मनामध्ये आदराची भावना सन्मानाची भावना निर्माण होते.
But of course if our mind is somewhere else, if we're saying buddhaṃ saraṇaṃ gacchāmi and thinking about what we're going to eat after the talk, then there will be no benefit.
आणि समजा आपण बुद्धाṃ saraṇaṃ gacchāmi म्हणत आहोत आणि आपल्या मनामध्ये विचार सुरू आहेत की आता प्रवचन संपल्यानंतर काय घरी जाऊन काय जेवणार आहे तर मग त्या बुद्धाṃ saraṇaṃ gacchāmi-ला काही अर्थ राहणार नाही.
Of course sometimes you might have a little few distracting thoughts.
आता काही वेळा काही असे आपल्याला विचलित करणारे विचार येऊ शकतात.
But if you try to keep your mind on the Buddha and on the qualities of the Buddha and Baba Sahab, then you will be doing good.
पण जर आपण बुद्धाच्या गुणांबद्दल बाबासाहेबांच्या गुणांबद्दल जागृती बाळगली आपलं मन त्यावरच स्थिर केलं तर आपण काही चांगलं करत आहोत.
So that's the first false refuge that the Buddha spoke about. The gods that somehow are supposed to do some favors.
आणि बुद्धाने जे पहिलं चुकीचं शरण सांगितलेलं आहे ते आहे की देवावर ईश्वरावर विश्वास करणं की ते आमचं काहीतरी भलं करतील.
And the second one is thinking that money and wealth can make you completely happy in this life.
आणि दुसरा चुकीचा शरण जे बुद्धाने सांगितलं ते आहे की पैशामुळे किंवा संपत्तीमुळे आपल्याला पूर्ण सुख आनंद मिळेल ही चुकीची गोष्ट आहे.
Of course money and a good society are very important.
आता निश्चितच पैसा आणि चांगला सामाजिक समाज हे महत्त्वाचं आहे.
And we must give proper attention to improving our economic status.
आणि आपला आर्थिक स्तर उंचावण्यासाठी आपण प्रयत्न पण केला पाहिजे.
But money alone won't make us completely happy.
पण केवळ पैशामुळे आपण पूर्णपणे सुखी होऊ शकत नाही.
And this is because happiness is also a state of mind.
कारण आनंद ही मनाची अवस्था आहे.
In fact, even people who are in a very bad economic situation and social situation, If they have faith in the Buddha Dhamma Sangha, it will be helpful to them.
आणि जर एखाद्याची आर्थिक सामाजिक परिस्थिती खूप खालावलेली असली तरी पण त्याचे जर बुद्ध धर्म संघामध्ये श्रद्धा असेल तर ते त्याला मदत करत असते.
It will give them self-confidence.
त्यामुळे त्याच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण होतो.
It will give them a new way of seeing their lives.
आणि आपल्या जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन त्यांना मिळत असतो.
It will give them the strength to improve their situation.
आणि आपली परिस्थिती मध्ये सुधार करण्याच्या त्यांच्यामध्ये ताकद येत असते.
Now there's a question. What happens if we manage to get some wealth and more wealth and more wealth and more wealth? Do we become happier, 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 happier and happier?
जर आपल्याकडे पैसा वाढत गेला वाढत गेला वाढत गेला तर काय आपला आनंद पण तसाच वाढत जातो का?
No.
नाही.
This is because happiness is also a state of mind.
कारण हे यामुळे आहे की आनंद ही मनाची अवस्था आहे.
We need to practice Buddhism to develop more maitri, to become happier.
आपल्याला बुद्ध धर्माचे आचरण करावे लागेल, मैत्रीचा विकास करावा लागेल, जेणेकरून आपण आनंदित होऊ शकू.
We need to practice shield to become happier.
आपल्याला आनंद होण्यासाठी शीलांचे आचरण करण्याची गरज आहे.
So for the rest of the talk I'm going to talk about the Buddha, Dhamma and Sangha, the true refuges.
तर आता उरलेल्या प्रवचनामध्ये मी जे सच्चे शरणस्थान आहे बुद्ध धम्म संघ त्याबद्दल बोलणार आहे.
Now when the Buddha was alive often he would meet someone and as a result of that meeting the person would go for refuge to the Buddha, Dhamma and Sangha.
आता ज्या वेळेस बुद्ध जीवित होते त्यांच्या हयातीत ते एखाद्या व्यक्तीला भेटायचे आणि बुद्धाच्या संपर्कामुळे त्यामध्ये असा बदल व्हायचा की तो बुद्ध धम्म संघाला शरण जायचा.
There are many many accounts in the Buddha scriptures of this happening.
आणि बौद्ध साहित्यामध्ये या अशा घटनांचे खूप वर्णन आलेले आहे.
So the Buddha would perhaps be sitting somewhere and he would meet somebody.
तर कदाचित बुद्ध कुठे बसलेले असतील आणि कोणी त्यांना भेटायला यायचे.
Perhaps it was at a crossroads or in a village somewhere.
कदाचित ते एखाद्या चौकामध्ये असतील किंवा एखाद्या गावात असतील.
And sometimes the Buddha would be asked some questions and there'd be quite a lot of talking.
आणि कधी कधी बुद्धाला खूप काही प्रश्न विचारले जायचे, त्यांच्यामध्ये खूप चर्चा व्हायची.
Sometimes there would be only a very few words.
कधी कधी काही वेळा खूपच कमी शब्द बोलले जायचे.
Sometimes silence.
आणि काही वेळा बुद्ध फक्त मौन असायचे, शांत असायचे.
But even in the silence there was communication.
पण मौनामध्ये सुद्धा दोघांमध्ये संवाद व्हायचा.
So as a result of the communication the person would feel they had been shown something of very great value.
आणि त्या संपर्कामुळे व्यक्तींना असं वाटायचं की आम्हाला जीवनामध्ये काही अमूल्य गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत.
Something very beautiful.
काहीतरी खूप अतिसुंदर अशी गोष्ट आम्हाला सापडलेली आहे.
Something very true.
आणि काहीतरी अगदी सत्य असं आम्हाला गवसलेलं आहे.
Very often they would start crying.
आणि बहुधा त्यांच्या डोळ्यातनं आनंद अश्रू निघायचे.
And it was the tears of joy.
आणि हे जे अश्रू असायचे ते आनंदाचे असायचे.
Sometimes they would say all their life they had been lost and it was as if meeting the Buddha he had shown them the right way to live.
ते असं म्हणायचे की जीवनामध्ये मी पूर्ण भटकून गेलेलो होता, मला रस्ता सापडत नव्हता आणि बुद्धाला भेटल्यानंतर मला योग्य रस्ता सापडलेला आहे, त्यांनी मला रस्ता दाखवलेला आहे.
Some said that it was as if all their life they had been living in darkness and the Buddha had shown them the world in brightness.
आणि काही लोक असे म्हणायचे की आतापर्यंत आम्ही पूर्ण जीवनभर अंधारात राहत होतो आणि बुद्धाने आता आम्हाला प्रकाश दाखवलेला आहे, जगाला प्रकाशित केलेला आहे.
So when these people felt like this they said to the Buddha I want to go for refuge.
आणि ते म्हणायचे बुद्धाला की मी तुम्हाला शरण जाऊ इच्छितो.
I want to dedicate the rest of my life towards the ideals that I now understand.
आणि ते म्हणायचे की जे आदर्श मला आता समजलेले आहे त्या आदर्शांना पूर्ण जीवन मी समर्पित करू इच्छितो.
And it's exactly the same for us when we go for refuge.
आणि हे आपल्यासाठी पण तसंच आहे जेव्हा आपण शरण जातो.
Of course we can't physically meet the Buddha.
आता निश्चिताच्या भौतिक दृष्टिकोनातून आपण बुद्धाला भेटू शकत नाही.
But we can have a strong sense of the Buddha just as we can have a strong sense of Babasaheb.
पण आपण जसं बाबासाहेबांची म्हणजे प्रबळ स्मृती आपल्या मनामध्ये आपण ठेवतो तसं बुद्धाची पण स्मृती आपल्या मनामध्ये आपण ठेवू शकतो.
We can find out about the Dhamma.
आपण धम्माची माहिती घेऊ शकतो.
And we can have contact with the Sangha.
आणि संघाच्या आपण संपर्कात राहू शकतो.
So we go for refuge just as those people 2500 years ago went for refuge.
आणि 2500 वर्षा अगोदर ती लोक ज्या प्रकारे शरण जायचे तसे आपण पण जाऊ शकतो.
When we chant Buddhang Saranam Gacchami, this is what we're doing.
आणि जेव्हा आपण बुद्धांग शरणं गच्छामी म्हणतो त्यावेळेस आपण हेच करत असतो.
It's not something we just do once, it's something we do again and again and again.
आणि ही अशी गोष्ट आहे जी आपण फक्त एकदाच करत नाही तर वारंवार आपण शरण जात असतो.
This is what Babasaheb did.
आणि बाबासाहेबांनी सुद्धा हेच केलं.
At his dikshabhumi.
आणि त्यांच्या दीक्षेच्या वेळी.
He was doing something that people had been doing for hundreds and hundreds of years before him.
आणि बाबासाहेबांनी दीक्षेच्या वेळी तेच केलं जे शतकानुशतके अनेक लोक करत आलेले होते.
So we're all part of a tradition that goes back hundreds of years.
आणि आपण अशा परंपरेचे भाग आहोत की जे खूप शतक मागे पासून आलेली आहे.
Now I want to say a little bit about the Buddha, then the Dhamma, and then the Sangha.
आता मी बुद्धाबद्दल, धम्माबद्दल आणि नंतर संघाबद्दल काही सांगणार आहे.
The Buddha was not a god.
तर पहिली गोष्ट की बुद्ध हे देव नाहीत, ईश्वर नाही.
He certainly wasn't the incarnation of Vishnu.
आणि विष्णूचे तर ते निश्चितच अवतार नाही.
He was an extraordinary human being.
आता ते अद्वितीय असे मानव होते.
He achieved what we call nirvana, a very very high state of spiritual experience.
त्याने उच्च मानसिक अवस्थेची आध्यात्मिक अवस्थेची अशी अवस्था गाठलेली होती जिला आपण निर्वाण म्हणतो.
The Buddhist scriptures talk about this as lokuttara, beyond the world.
आणि बौद्ध साहित्यामध्ये या अवस्थेला लोकोत्तर म्हटलेले आहे, या जगाच्या पलीकडे.
He experienced something that gave him constant happiness.
आणि त्यांनी अशा अनुभव घेतलेला होता ज्यामुळे त्यांना सदा आनंद मिळत होता, सुख मिळत होता.
His mind was unshakable. It couldn't be shaken by fear or confusion.
आणि त्यांचं मन अविचलित होतं, अचल होतं, जे कधीही भीतीमुळे किंवा संभ्रमामुळे कधी विचलित होत नव्हतं.
It couldn't be shaken by hatred, couldn't be shaken by any craving.
आणि ते कधीही द्वेषामुळे किंवा तृष्णेमुळे कधीही विचलित होत नव्हतं.
Now he had to make a big effort to become enlightened. He wasn't born like this.
आता त्यांचा जन्म बुद्ध म्हणून झालेला नव्हता. बुद्धत्व प्राप्तीसाठी त्यांना खूप प्रयत्न करावे लागले होते.
And as we hear more stories about his life, we start to understand what a determined person he was.
आणि जेव्हा आपण बुद्धाच्या जीवनाबद्दल गोष्टी ऐकतो वाचतो तेव्हा आपल्याला माहित होतं की बुद्ध किती प्रतिबद्ध होते, किती दृढ निश्चयी होते.
Now really it's quite extraordinary what human beings can do. We can have a strong sense of the Buddha even though he lived such a long time ago.
आता मनुष्याबद्दल एक विशेष गोष्ट आहे की जरी बुद्ध खूप काळाअगोदर होऊन गेलेले आहे तरी पण बुद्धाच्या खूप प्रबळ भावना आपल्या मनामध्ये आपण ठेवू शकतो.
Our imagination can just jump 2500 years ago.
आपण आपल्या कल्पनेतून 2500 वर्षा अगोदर जाऊ शकतो.
And of course there are many stories about the Buddha.
आणि बुद्धाबद्दल निश्चितच खूप काही गोष्टी आहेत.
I'm just going to tell you one.
आणि त्यापैकी एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.
Actually this story is about the Buddha just before he was enlightened.
आणि ही जी गोष्ट आहे ही गोष्ट बुद्धाला जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं नव्हतं त्याच्या अगोदरची आहे.
So he was wandering around leading a spiritual life.
तर आपलं धार्मिक जीवन जगताना ते उत्तर भारतामध्ये भटकंती करत होते.
And he went to a city.
आणि ते एका शहरामध्ये गेले.
And the king there was called King Bimbisar.
आणि तिथले जे राजा होते त्यांचं नाव होतं बिंबिसार.
Now in the morning the Buddha was walking around from house to house asking for food.
आणि बुद्ध त्याकाळचे सिद्धार्थ ते घरोघरी जाऊन भिक्षा मागत होते.
He was quite silent.
आणि ते खूप अगदी शांत होते.
But he was very very mindful. He had a lot of smriti.
आणि पण ते खूपच जागृत होते, खूप स्मृतिवान होते.
And he had a lot of confidence.
आणि त्यांच्या मनामध्ये खूप आत्मविश्वास होता.
Now his mindfulness and his confidence it showed in the way he moved his body.
आणि ज्या प्रकारे ते आपल्या शरीराची हालचाल करत होते, चालत होते, तर त्यामुळे त्यांच्या मनातली स्मृती आणि आत्मविश्वास दिसत होता.
So the king could see a number of people collecting food, but he saw the future Buddha and he found him very attractive.
आणि राजा बिंबिसारने अनेक लोकांना बघितलेलं होतं, अनेक श्रमणांना, कि ते पिंडपात करत असताना, भिक्षाटन करत असताना, पण जेव्हा त्यांनी भावी बुद्धाला पाहिलं तर त्यांना काही विशेष वाटलं.
So he said to some of the people who worked for him, I want you to follow that man and tell me where he's staying.
आणि मग त्यांनी आपल्या सेवकांना म्हटलं की माझी अशी इच्छा आहे की तुम्ही त्या व्यक्तीच्या मागे जावा आणि बघावं की ते कुठे थांबलेले आहे.
So they followed him and they found he was staying on a hill nearby called Mount Pandava.
आणि मग ते त्यांच्या मागे गेले आणि त्यांनी बघितलं की सिद्धार्थ किंवा बुद्ध तिथे एका टेकडीवर थांबलेला आहे, त्या पांडव टेकडीवर.
So the king just waited in his palace to hear news back from where the Buddha was staying.
आणि राजा वाट पाहत होते की त्यांना बातमी मिळेल की कुठे थांबलेले आहे.
And eventually one of his workers came back and he said, Your Majesty, the king is on this mountain.
आणि मग एक त्याचा सेवक परत आला आणि तो सांगायला लागला की महाराज, ते महाराज तिथे आहे, टेकडीवर आहे.
He's sitting on his throne.
आणि ते सम्राट आपल्या सिंहासनावर बसलेले आहे.
He's sitting there like a tiger.
आणि त्या सिंहासनावर ते एका वाघासारखे बसलेले आहे.
Like a bull.
ते एका बैलासारखे बसलेले आहे.
Like a lion.
आणि ते एका सिंहासारखे बसलेले आहे.
So the Buddha wasn't making a lot of noise.
आता बुद्ध काही खूप काही आवाज काढत नव्हते.
He didn't really have a throne made of gold or anything like that.
आणि त्यांना असं सोन्याने रत्नांनी जडलेलं असं काही सिंहासन पण नव्हतं.
But he just had so much confidence.
पण त्यांच्या मनामध्ये एवढा आत्मविश्वास होता.
So these are the sorts of stories that we can find out about from Buddhist teachers and from reading some books.
आणि अशा प्रकारचे ज्या गोष्टी आहेत ते आपल्याला बौद्ध साहित्यातनं किंवा काही पुस्तकं वाचून मिळत असतात.
But how do we go for refuge to the Buddha?
आता बुद्धाला आपण कशा प्रकारे शरण जाऊ शकतो?
Well, it's quite simple. It's just that we say, I'm going to try and become like the Buddha was.
तर हे अगदी सरळ आहे, सोपं आहे. आपण म्हणत असतो की मी पण प्रयत्न करणार बुद्धासारखा होण्याचा.
It may take a long time and it may be very difficult, but this is the direction I'm going in.
आता हे करण्यासाठी मला खूप वेळ पण लागेल, खूप म्हणजे अडचणी पण येतील, पण याच दिशेने मी जाणार आहे.
I've got a metaphor for this.
आणि यासाठी मी तुम्हाला एक रूपक सांगतो.
In some parts of the world there are very very big deserts and all you see is sand.
आता जगातल्या काही भागामध्ये खूप मोठे असे वाळवंट आहेत आणि तिथे चहूबाजूला फक्त वाळूच असते.
And for hundreds of years when people wanted to travel across these deserts they had to use the stars for guidance.
आणि शतकानुशतके लोक जेव्हा या वाळवंटामध्ये प्रवास करतात तर त्यांना ताऱ्यांची दिशा बघून प्रवास करावा लागतो.
Of course they couldn't travel in the daytime because it was much too hot.
आणि उन्हाळ्याच्या म्हणजे दिवसा ते काही प्रवास करू शकत नाही, कारण दिवसा वाळू खूप गरम राहते, खूप उष्णता राहते.
But as we know when we look into the sky the stars are moving all over the place.
पण जेव्हा आपण आकाशाकडे बघितलं तर आपल्याला दिसतं की जे तारे असतात त्यांची पण दिशा बदलत असते.
So they're a bit like false refuge. They take us in one direction and then they take us in another direction.
समजा त्यांनी एखाद्या ताऱ्याच्या अनुसरण करायला एका दिशेने गेलं तर तारा रात्रभऱ्यामध्ये दुसऱ्या दिशेला जातो.
But there's one star that always stays in exactly the same point.
पण एक असा तारा आहे की जो नेहमी एकाच स्थानावर कायम असतो.
It's always in the north.
आणि तो नेहमी उत्तरेकडे असतो.
So the people who made these big journeys, they used this star as their guide.
आणि ते जे लोक रात्री वाळवंटात प्रवास करतात ते या ताऱ्याला आपलं म्हणजे मार्गदर्शक म्हणून ठरवतात.
Now our lives are like journeys.
तर आपलं जे जीवन आहे ते जीवन सुद्धा अशाच यात्रेसारखं आहे.
And if we take the Buddha as our refuge, then we take that star as our guide and it's reliable.
आणि जर आपण बुद्धाला आपलं शरणस्थान मानलं तर आपण त्या ताऱ्यासारखं, ध्रुव ताऱ्यासारखं आपण बुद्धाला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊ.
Now the Dhamma.
आता धम्म.
The word Dhamma has very different meaning in Buddhism to Hinduism.
आता हिंदू धर्मामध्ये आणि बुद्ध धर्मामध्ये धम्माची किंवा धर्माची वेगवेगळी वेगळा अर्थ आहे.
In Buddhism, it has nothing to do with caste.
बौद्ध धर्मामध्ये धर्माचा अर्थ जातीशी नाही.
Of course, the Buddha was against caste.
आणि निश्चितच बुद्ध हे जातीच्या विरोधात होते.
He thought it held people back.
आणि बुद्धाचं असं मत होतं की जातीमुळे लोक मागे राहतात.
And it was completely unnecessary.
आणि ते म्हणजे बिलकुलच आवश्यक नाही.
So when we say the Dhamma or the Buddha Dhamma, we mean the teachings and the practices of the Buddha.
आणि जेव्हा आपण बुद्ध धर्म म्हणतो किंवा बुद्ध धम्म म्हणतो त्याचा अर्थ होतो की बुद्धांनी सांगितलेले आचरण पद्धती त्यांनी दिलेली शिकवण.
So if you want to go for refuge to the Buddha Dhamma, first of all we have to understand the basic teachings and then we have to put them into practice.
आता जर आपल्याला धम्माला शरण जायचं असेल तर सर्वात अगोदर आपल्याला ज्या काही मूलभूत शिकवणी आहेत त्या आपल्याला समजल्या पाहिजे आणि नंतर त्याचं आपण आचरण केलं पाहिजे.
We don't need to be a university professor that has studied Sanskrit and Pali.
Ata aplyala ek dhammala sharan janyasathi university cha professor honayche jyani pali ani sanskrit cha abhyas kela ahe he karnyachi garaj nahi.
There are some very simple truths that the Buddha taught and he taught them many times during his lifetime.
Ani buddhani jivanamade kai sope sarad satya sangitlele ahe ani anekda te satya sangitlele.
I'm thinking of truths like pratitya samuppada.
Ah jasa ki pratitya samuppada je satya ahe.
The importance of practicing shila.
Ah shila cha acharan karnyacha mahatva.
The teaching that everything in this world is impermanent.
Ani ya jagamade pratyek goshta anitya ahe hi shikvan.
And of course the famous teaching of anatman, which was completely different to anybody else's thinking at that time.
आणि त्यांनी सांगितलेली अनात्मवादाची शिकवण त्या काळामध्ये जे काही दुसरे गुरु होते त्यांच्या तुलनेमध्ये बुद्धांनी अगदी वेगळं सांगितलेलं.
Now Buddhists all over the world accept these as common teachings.
आणि जगातले सर्वच बौद्ध जे आहेत या मूळ शिकवणींना मानतात.
These were the teachings of the Buddha that were accepted before even there was a difference between Hinayana school and Mahayana school.
आणि हीनयान आणि महायान या पंथांमध्ये भेद होण्या अगोदरपासून लोक या शिकवणीवर विश्वास ठेवतात त्यांना स्वीकार करतात.
So we should try to understand these basic teachings.
तर आपण या मूळ ज्या शिकवणी आहेत त्यांना समजण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
And we can discuss them with our Dhamma friends.
आणि आपल्या धम्म बंधूंसोबत आपण त्याबद्दल चर्चा करू शकतो.
Here he is, Dhammadashi. You can ask Dhammadashi about them if you're not sure.
आणि जर आपण निश्चित नसाल तरी ते धम्मचारी धम्मदर्शी आहे तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता.
And I'm sure a lot of the Dhamma mitras here too have a good knowledge of them and you can ask them.
आणि इथल्या बहुतेक धम्म मित्रांना पण चांगलं ज्ञान आहे त्यांना पण तुम्ही विचारू शकता.
It's good to ask questions.
आणि प्रश्न विचारणं ही खूप चांगली गोष्ट आहे.
It's good to try and understand the thing completely.
आणि एखादी गोष्ट पूर्णपणे समजून घेणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे.
And it's good to think does this teaching really agree with my experience.
आणि आपण हे पण समजलं पाहिजे की ही जी शिकवण आहे ती काय माझ्या अनुभवाशी जुळते का.
So after understanding the basic teachings we must try to use them to change the way that we live and to change the way that we think.
आणि या शिकवणीचा उपयोग करून त्याचा आचरण करून आपण आपण आपलं जीवन जगण्याची पद्धती बदलली पाहिजे आपले विचार करण्याची पद्धती बदलली पाहिजे.
Now this is very important and very practical.
आता हे खूपच महत्त्वपूर्ण आणि अगदी व्यावहारिक आहे.
I'm going to describe some very ordinary ways that you can use the Buddha's teaching to change your life.
आता बुद्धाच्या म्हणजे शिकवणी पासून आपलं जीवन कसं बदलू शकतो याचे काही अगदी साधारण उदाहरण मी देणार आहे.
First of all, cultivating maitri.
पहिली गोष्ट आहे की मैत्रीचा विकास करणे.
So we feel it more strongly.
जेणेकरून आपण अधिक प्रखरपणे त्याचा अनुभव घेऊ शकू.
So it just comes naturally into our minds.
आणि ते आपल्या मनामध्ये अगदी नैसर्गिकपणे मैत्रीचा भाव येईल.
We feel it more of the time and to more people.
आणि आपण जास्त वेळेस बहुतेक लोकांबद्दल मैत्री अनुभव करू शकू.
So how do we develop maitri?
तर आपण मैत्रीचा विकास कसा करायचा.
Well the first thing is we have to let go of our grudges.
आणि पहिली गोष्ट आहे की लोकांबद्दल जे आपल्या मनामध्ये अडी असते दुजाभाव असतो त्याला आपण सोडून द्यायला पाहिजे.
Talk about your grudges with your spiritual mentors and they will tell you that they're unnecessary.
आपल्या मनामध्ये जे लोकांबद्दल दुरावा आहे दुजा भाव आहे त्याबद्दल आपले जे काही मित्र आहेत धार्मिक मित्र आहेत त्यांच्याशी आपण बोलायचं कल्याण मित्राशी बोलायचं आणि त्याला सोडून द्यायचं.
Not only unnecessary but very painful.
आता ते आवश्यक नाही अशीच नाही तर त्यामुळे आपल्याला खूप दुःख पण होत असत.
Sometimes you're talking to someone and you mention a person's name and a look of pain goes over the other person's face.
आणि कधी आपण एखाद्याशी बोलत असतो आणि आपण दुसऱ्याच्या कुणाचं तरी नाव घेतो आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर दुःख येऊन जातं.
So just let go of the grudges, just cut them off. Exclude them from your thinking.
आणि जे आपण लोकांच्या बद्दल अडी करून ठेवतो मनामध्ये त्यांना आपण जाऊ द्यायचं त्याला कापून दूर करायचं.
Another way to develop maitri is just trying to be more aware of people that we're meeting.
आणि दुसरी एक पद्धती आहे की आपल्याला मैत्रीचा विकास करण्याची की ज्या लोकांना आपण भेटत आहोत त्यांच्याशी आपण बोलत आहोत त्यांच्याबद्दल अधिक जागृती वाढवणे.
Sometimes we can meet someone every day, for instance at work, but not really be very aware of what they're experiencing, what they're feeling.
कधी कधी आपण कामानिमित्त एखाद्या व्यक्तीला रोज भेटत असतो पण त्याच्या भावना कशा आहेत तो कसा विचार करतोय हे कधी आपण त्याकडे लक्ष देत नाही.
I had this experience myself at work quite often. You'd go in the morning and you'd say good morning, good morning.
मला पण याचा अनुभव आहे की आपण मी पण कामावर जायचं आणि म्हणायचं गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग.
There'd be about two or three minutes of habitual conversation and then you'd go into silence.
आणि मग दोन तीन मिनिटांसाठी एक दुसऱ्याचं अभिवादन करायचं आणि त्यानंतर सर्व शांत असायचं.
But whether they were really happy or sad, you may have no idea.
पण त्यावेळी ते लोक आनंदित असायचे की दुःखी असायचे याची काहीच कल्पना नसायची.
But if we want to develop maitri, we've got to really look at people and try to be more aware of their needs and what's happening in their life.
आणि जर आपल्याला अधिक आनंदित राहायचं असेल मैत्री वाढवायची असेल तर लोकांबद्दल आपण अधिक जागृती वाढवली पाहिजे आणि त्यांच्या काय गरजा आहेत त्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
It means taking an interest in other people.
याचा अर्थ आहे की दुसऱ्या लोकांमध्ये आपण गोडी निर्माण करायची.
It means thinking a little less about whether the other person is helpful to us or not helpful to us.
आणि याबद्दल कमी विचार करायचा की त्या माणसामुळे मला काही लाभ होत आहे काही मदत होत आहे की नाही त्या गोष्टीने न बघायचं.
It means not worrying so much about what they think of us. We're just interested in how they're experiencing their life.
तर यामध्ये पण आपण जास्त लक्ष देत नाही की तो माझ्याबद्दल काय विचार करतो आपण बघतो तो त्याच्या जीवन कसा जगत आहे.
Of course there's a meditation called the Maitri Bhavana.
आता एक ध्यान पण आहे ज्याला आपण मैत्री भावना म्हणतो.
And that works along the principles that I've just been talking about.
आणि जे मैत्री भावनेचे जे ध्यान आहे जे आता मी तत्व सांगितले त्या अनुसार ते कार्य करत असतात.
Now another very important virtue in Buddhism is smriti.
आणि बुद्ध धर्मामध्ये अजून एक सद्गुण आहे महत्वपूर्ण ते म्हणजे स्मृती.
For some reason I've never heard other religions talking about smriti.
आणि दुसऱ्या धर्मामध्ये कधी स्मृतीबद्दल बोलले जात नाही.
But for a Buddhist it's not just a very practical quality, it's also a spiritual quality.
आता बौद्धांच्या अनुसार हे काही फक्त व्यावहारिक गुण नाही तर एक आध्यात्मिक गुण सुद्धा आहे.
We can cultivate smriti by reminding ourselves to be more aware of our body, of our feelings and our thoughts.
आपण आपल्या म्हणजे मनामध्ये स्मृतीचा विकास करू शकतो स्वतःलाही आठवण देऊन की माझ्या शरीराची स्थिती कशी आहे माझ्या भावनांची भावना कशा आहेत माझे विचार कसे आहेत.
And of course more aware of other people.
आणि निश्चितच दुसऱ्या लोकांबद्दल पण अधिक स्मृती वाढवून करू शकतो.
Even aware of the physical environment.
आणि जे काही भौतिक वातावरण आहे त्या वातावरणाबद्दलही आपण जागृत असलं पाहिजे.
But there's another important aspect of smriti.
आणि स्मृतीचा अजून एक महत्वपूर्ण अंग आहे.
It's thinking about what we're trying to achieve in life.
आणि ते आहे की जीवनामध्ये आपण काय साध्य करू इच्छितो त्याबद्दल स्मृती ठेवणं.
So you have to ask yourself, what am I trying to achieve and is this the best kind of goal for me?
आणि मग आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की मी काय प्राप्त करू इच्छितो माझ्यासाठी सर्वोत्तम ध्येय कोणतं आहे.
And smriti is also trying not to be too forgetful.
आणि स्मृतीचा अजून एक अर्थ आहे की आपण विसरता कामा नये विसराळूपणा कमी करायचा.
I'm going to give you a very simple example of lack of smriti.
तर आपल्या मध्ये स्मृती कशी कमी असते त्याचं मी एक छोटस उदाहरण देणार आहे.
Supposing you have to go to the shop to get some provisions.
तर उदाहरणार्थ तुम्ही दुकानामध्ये काहीतरी वस्तू घेण्यासाठी जाता.
Supposing you want to buy some oil for cooking.
आता उदाहरणार्थ तुम्हाला स्वयंपाकासाठी काही तेल घ्यायचं आहे.
You want to buy some soap.
तुम्हाला साबण घ्यायची आहे.
You're expecting a guest, so you want to buy some biscuits so you can offer them to the guest.
तुम्हाला माहित आहे की माझ्याकडे पाहुणे येणार आहे, त्यामुळे मला बिस्किट पण घ्यायचे आहे त्यांना देण्यासाठी.
And you want to buy some tea.
आणि थोडा म्हणजे चहा पण घेणार आहे, चहा पत्ती.
But you don't think you need to make a list.
आणि मग तुम्ही हे करता की याची काही मला लिस्ट बनवण्याची काही गरज नाही.
In fact, you're too lazy to make a list.
कारण आपल्याला असं लिहून नेणं हे खूप म्हणजे आळस वाटतं, आळस करतो आपण त्यामध्ये.
So you go to the shop and you look on the shelf and you come back with biscuits and oil and tea.
तर आपण काय करतो की दुकानात जातो, दुकानातलं चहा घेतो, बिस्किट घेतो आणि तेल घेतो.
But you've forgotten the soap.
पण आपण साबण आणण्याचं विसरून जातो.
So you have to go back to the shop a second time.
आणि मग आपल्याला दुसऱ्या वेळेस पुन्हा दुकानात जावं लागतं.
Now you might smile, you might think, well, this is just a trivial matter, it's nothing to do with religion.
आणि मग आपण स्वतःवर हसतो आणि म्हणतो हे काय शुल्लकची गोष्ट आहे, याचा धर्माशी काय संबंध आहे.
But now it's the practice of Buddhism trying to remember these things.
नाही, हे बौद्ध धर्माचे आचरण आहे, आपण आपल्या वस्तूंना गोष्टींना ची आठवण ठेवणं, स्मृती ठेवणं.
If we continually try to practice smriti, our mind becomes stronger.
जर आपण नियमित स्मृतीचे आचरण करतो तर आपलं मन जे आहे ते शक्तिशाली होतं.
Then there's the practice of shil.
आता शीलाचं आचरण.
Baba Sahab said that the practice of shil is the very, very core of Buddhism.
बाबा साहेब म्हणायचे की शील जे आहे तो बौद्ध धर्माचा सार आहे, केंद्रबिंदू आहे.
Of course you can't practice shil without smriti.
आता निश्चित स्मृतीच्या अभावाने आपण शीलाचं पालन करू शकत नाही.
For instance, we're just about to say something that's slanderous or hateful, but we need smriti to remember not to say it, and then we won't say it.
तर आपण निंदाजनक किंवा द्वेषपूर्ण असं काही बोलणार आहोत, पण आपल्या मनामध्ये स्मृती पाहिजे की मला हे बोलायचं नाही.
So the Panchashila is the best known system of guidance. It's the most common.
तर शीलांमध्ये पंचशील हे सर्वश्रुत आहे, सर्वांना माहिती आहे.
So supposing you you want to follow Baba Sahab's example, you want to practice shil.
आता उदाहरणार्थ तुम्ही ठरवलेलं आहे की मला बाबासाहेबांचं उदाहरण घ्यायचं आहे, तसं मला बनायचं आहे आणि मी शीलांचं आचरण करणार.
So what should you do?
तर आता तुम्ही काय केलं पाहिजे?
Well, first thing to do would be to study each of the five elements of the Panchashila.
तर काय केलं, जे पंचशीलाचे पाचही शील जे आहेत त्यांचा अभ्यास करायचा.
Think about them.
त्याबद्दल विचार करायचा.
Then commit yourself to trying to put them into practice.
आणि मग स्वतः अशी प्रतिज्ञा करायची की मला हे जे शील आहे ते आचरणामध्ये आणायचे.
Try to be aware of the times when you break the Panchashila.
आणि जेव्हा जेव्हा आपण पंचशीलेचा भंग करतो शीलांचा, तेव्हा तेव्हा आपण जागृती बाळगायची.
If you think you never break the shil, it means that you haven't got much smriti.
आणि जेव्हा आपण आपल्याला माहित होतं की मी पंचशीलेचा भंग केलेला आहे, याचा अर्थ आहे की माझ्या मनामध्ये बरोबर स्मृती नव्हती.
Try to be aware of the situations where you're more likely to break the Panchashila.
आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे आपल्या हातून शीलाचा भंग होईल अशा परिस्थितींबद्दल जागृती बाळगा.
For instance, you might find that when someone's criticizing you, you are more likely to break the Panchashila.
उदाहरणार्थ तुम्हाला असं समजेल की जे एखादा व्यक्ती जेव्हा माझी आलोचना करतो, निंदा करतो, तेव्हा मी पंचशीलेचा भंग करतो.
So in these situations you have to be specially on guard.
आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःच्या अधिक जागरूकपणे संरक्षण केलं पाहिजे.
All these practical things are all parts of going for refuge to the Dhamma.
आणि हे सर्व व्यावहारिक गोष्टी जे आहे ते धम्माला शरण जाण्याचा ते अंग आहे.
And when we chant Dhammaṃ saraṇaṃ gacchāmi, it's meaningless unless we're going to try to follow it through.
आणि जोपर्यंत आपण धम्माचे आचरण करत नाही, जोपर्यंत ते आपल्या जीवनात उतरवत नाही, तोपर्यंत धम्मं शरणं गच्छामि म्हणणं याला काही अर्थ उरत नाही.
Now I'm just going to mention one other way we can go for refuge to the Dhamma.
आता धम्माला शरण जाण्याची अजून एक पद्धती, एक मार्ग सांगतो.
We can think more and more deeply about the Buddha's teaching.
आपण बुद्धाच्या शिकवणीबद्दल अजून गंभीरपणे चिंतन केलं पाहिजे.
For instance, there's the teaching that everything's impermanent.
उदाहरणार्थ प्रत्येक गोष्ट अनित्य आहे ही शिकवण.
If you were to go out into the street here and ask somebody, is everything impermanent? They would probably say, yes, of course. Why did you ask?
जर आपण रस्त्यावर गेलो एखाद्याला विचारलं की सर्व गोष्टी अनित्य आहे बदलणारे आहे तर तो म्हणेल हो हे तर आहे तुम्ही कशाला असं
विचारता
तर हे तुम्ही काय एवढं त्याला महत्व देता
बट द ट्रूथ इज वी नो इन आवर हेड्स बट नॉट इन आवर हार्ट
पण सत्य हे आहे की आपल्या डोक्याला कळतं बुद्धीला कळतं पण आपल्या मनाला ते रुचत नाही
So if we want to practice Buddhism we have to keep reminding ourselves of impermanence.
जर आपल्याला बुद्ध धर्माचे आचरण करायचे असेल तर स्वतःला वारंवार आठवण करून द्यायची की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे.
And this is a reliable refuge.
आणि हे विश्वसनीय असं शरणस्थान.
Every time we remind ourselves of impermanence it changes the way we think it changes our values.
आणि जेव्हा जेव्हा आपण स्वतःला आठवण करून देतो की प्रत्येक गोष्ट अनित्य आहे तेव्हा आपल्या निश्चित आपलं जीवन बदलत असते आपल्या जीवनातली मूल्य बदलत असतात
Then there's the sangha
आणि त्यानंतर आहे संघ
Now when we bow to the shrine we're not just thinking of the Buddha and Bodhisattva we're thinking of the Buddha the Dhamma and the Sangha
जेव्हा आपण पूजास्थानाला वंदन करत असतो तेव्हा आपण फक्त बुद्धाबद्दल बाबासाहेबांबद्दल किंवा स्मृती ठेवत नाही तर आपण बुद्ध धम्म संघ तिघांनाही वंदन करत असतो
And some Buddhists, they don't only have Bodhisattva and the Buddha, they also have a book representing the Dhamma, and they have pictures of many of the great sages from the past.
आणि काही जे बौद्ध लोक असतात त्यांच्याकडे फक्त बुद्ध आणि बाबासाहेबच नसतात तर त्यांच्यामध्ये एखाद्या त्या पूजास्थानामध्ये ग्रंथ पण ठेवलेला असतो धम्मासाठी धम्माचा निर्देशक म्हणून आणि खूप अशा मोठ्या महान आचार्यांची फोटो असतात जे भूतकाळामध्ये होऊन गेले
Of course when we pay reverence when we bow to the sangha we're only thinking of those people who are very spiritually advanced
आणि जेव्हा आपण संघाला शरण जातो त्यावेळेस जे आध्यात्मिक दृष्टिकोनातून खूप विकसित झालेले आहे अशा लोकांबद्दलच आपण विचार करत असतो
And we can be proud that we're part of a Buddhist tradition which has hundreds and hundreds of very great Buddhist sages
आणि आपण याबद्दल आपल्याला खूप स्वाभिमान वाटत असतो की आपण अशा बौद्ध परंपरेचे भाग आहोत की ज्यामध्ये शेकडो असे महान व्यक्ती होऊन गेले
यू माइट एट सम टाइम स्टार्ट टू लर्न अबाउट द लाइव्स ऑफ सम ऑफ दीज सेजेस
आणि काही वेळा आपण असे महान जे भिक्षू होऊन गेले बोधिसत्व होऊन गेले त्यांच्या जीवनाबद्दल आपण वाचण्यास सुरू करतो माहिती घेतो
बट इवन इफ यू डोंट नो एनीथिंग अबाउट एनी ऑफ देम अपार्ट फ्रॉम द बुद्धा एंड बाबासाहेब यू कॅन जस्ट विजुअलाइज दैट देयर आर मेनी 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 ग्रेट पीपल बिटवीन दोज टू ग्रेट मेन
आणि जरी आपल्याला अशा महान लोकांबद्दल जास्त माहिती नसेल फक्त आपल्याला बुद्ध आणि बाबासाहेब एवढंच माहीत असेल तर आपण कल्पना करू शकतो की बुद्धानंतर आणि बाबासाहेबांच्या पूर्वी असे अनेक महान भिक्षू अनेक महान लोक होऊन गेलेले
Now I want to keep things practical too you may not have contact in your daily life with anybody who's very very spiritually advanced
आता मी व्यावहारिक उदाहरण देतो की कदाचित तुमच्या जीवनामध्ये असा एखादा व्यक्ती नसेल की जो आध्यात्मिक दृष्टिकोनांना खूप खूप विकसित आहे
बट इन अ वे इट डजंट मॅटर
पण एका अर्थाने त्याचा काही फरक पडत नाही
बिकॉज यू कॅन रेव्हरन्स देम फ्रॉम अफार अँड यू कॅन हॅव कॉन्टॅक्ट विथ पीपल हू कॅन गिव्ह यू गुड प्रॅक्टिकल गाइडन्स
आता आपण अशा महान व्यक्तींच्या बद्दल आपल्या मनामध्ये सन्मान ठेवू शकतो आणि जे आपल्याला व्यावहारिक चांगली मदत करू शकतात आपल्याला सन्मार्ग दाखवू शकतात अशा लोकांच्या संपर्कात आपण राहू शकतो
That's the wonderful thing about organizations like this the Tri Ratna it gives you access to people who've got more experience
आणि त्रिरत्न बौद्ध महासंघाबद्दल हीच विशेषता आहे की इथे जे आपल्यापेक्षा थोडे अनुभवी लोक आहेत त्यांच्या सोबत आपल्याला राहण्याची संधी मिळते
People who you can talk to about the Buddha Dhamma
आणि अशा लोक की ज्यांच्याबद्दल आपण बुद्ध धर्माबद्दल बोलू शकतो
People who will encourage you to practice
आणि असे लोक जे तुम्हाला आचरण करण्यासाठी प्रेरित करतील
Because sometimes we do need encouragement
कारण बहुधा आपल्याला प्रेरणेची गरज असते
People who can be a mentor to you
आणि असे
People who can be a mentor who can be
आणि जे असे लोक जे तुमचा संगोपन करतील तुम्हाला तुमच्या विकासामध्ये मदत करतील
So we go for refuge to the sangha by being open to learning what we can from more experienced people
आणि आपण संघाला शरण जातो याचा अर्थ की जे आपल्यापेक्षा जास्त अनुभवी आहे त्यांच्याकडून शिकण्यासाठी आपण तयार असतो
ऑफ कोर्स इफ समबडी ऑफर्स यू ॲडवाइस यू हॅव टू डिसाइड युअरसेल्फ व्हेदर यू अग्री विथ इट
आता निश्चितच एखादा व्यक्ती आपल्याला एखादी सूचना करीत असेल, एखादा मार्गदर्शन करीत असेल, तर हे आपल्याला ठरवायचे असते की त्यांच्या विचाराशी मी सहमत आहे की नाही.
This is the Buddhist way. We don't just blindly follow like sheep, one following the next.
आणि हे बौद्ध पद्धती आहे, कारण आपण फक्त मेंढ्यांसारखे आंधळ्यापणाने एका दुसऱ्याच्या मागे जात नाही.
Even the Buddha, he wanted people to think for themselves.
आणि बुद्धा पण असे करायचे, त्यांच्या पण मत होतं की लोकांनी स्वतःबद्दल विचार केला पाहिजे.
But very often, because people in the Sangha have more experience, the advice is good.
आणि बहुधा संघातले लोक अधिक अनुभवी असतात, म्हणून ते जे काही आपल्याला मार्गदर्शन करतात ते चांगले असतात.
Now I want to say something finally about the fact that we talk about three refuges, Buddha, Dhamma, Sangha.
तर आता मी सांगणार आहे की आपण तीन गोष्टीबद्दल बोललेलो आहे, बुद्ध, धम्म आणि संघ.
Now you might think this is a bit confusing. It's a bit like going to three different houses in Bandara at the same time. You can't make a journey in three different directions.
आता तुम्हाला वाटेल तर हे थोडं संभ्रमित करणार आहे की भंडारा हे असल्यासारखं आहे की भंडारामध्ये तीन वेगवेगळ्या दिशेने असलेल्या घरांमध्ये एकाच वेळेस मी जाऊ इच्छितो.
But really it's not like this.
पण खऱ्या अर्थाने ही तशी गोष्ट नाहीये.
Because the Buddha, Dhamma, Sangha, they're all aspects of the same destination.
कारण बुद्ध, धम्म आणि संघ हे एकाच गोष्टीचे वेगळे भाग आहेत, अंग आहेत.
The Dhamma is linked to the Buddha because the Dhamma is the teaching of the Buddha.
धम्म हे बुद्धाचा भाग आहे, कारण बुद्धानेच धम्म सांगितलेला आहे.
The Dhamma teaches us how to become like the Buddha.
धम्म आपल्याला हे शिकवतं की आपण बुद्धासारखं कसं व्हायचं.
And the Sangha is linked to the Buddha because it's the disciples of the Buddha.
आणि संघ हे सुद्धा बुद्धाशी संबंधित आहे, कारण संघ हे बुद्धांच्या अनुयायांचा संघ आहे.
So we're walking towards the Buddha with the Sangha, we're walking in company.
आणि आपण बुद्धाकडे आपल्या संघासोबत एक दुसऱ्यांच्या साथ घेऊन आपण चालत आहोत.
So if we do go for refuge to the Buddha, Dhamma, Sangha, of course it will improve your own life.
आता जेव्हा आपण बुद्ध, धम्म, संघ यांना शरण जातो, त्यामुळे आपला जीवनाचं स्तर जे आहे ते उंचावत असतं.
And you'll also be contributing to Babasaheb's vision for a better society.
आणि त्यावेळेस आपण बाबासाहेबांचे जे स्वप्न होतं की एक न्याय समाज निर्माण करायचा, त्यामध्ये सुद्धा आपण मदत करत असतो.
But of course it's an individual decision.
पण निश्चितच हे आपला व्यक्तिगत निर्णय आहे.
It's up to you and it's up to me.
आणि हे तुमच्यावर आणि माझ्यावर निर्भर आहे.
जय भीम.
Yeah, yeah.